बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांना समजावून सांगा की लहान वयात मुलांकडून काम करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, त्यांना शिक्षासुद्धा होऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला शिक्षण घेण्यात आवड आहे ही गोष्ट तुम्ही तुमच्या पालकांना समजावून सांगावी. तरी पण ते तुमचे ऐकत नसतील तर 1098 चाइल्डलाईन यांच्याशी संपर्क साधावा. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.